नोवल कोरोना वायरस को फैलने से रोका जा सकता है। खांसते या छींकते वक्त हमेशा अपने मुंह को रुमाल या टिश्यू से ढके, हाथों को लगातार साबुन से धोएं, अपनी आंख नाक और मुंह को छूने से रुकें। अगर किसी को खांसी बुखार या कम एक कर नजदीकी स्वास्थ्य केंद्र जाएं या हेल्पलाइन नंबर 9667 पर संपर्क करें। स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा जारी निर्देश।
हेलो आशीष सर बोलते हैं ना? सर विशाल बोलत आहे, मी पलांगचे स्किन सोनो। त्या दिवशी भेटलो होतो सर आपण ट्रायडंट टावरला। काय झालं सर फायनल डिसिजन तुमचं? मग किती पर्यंत पाहताय सर तुम्ही? अच्छा सर, डी विंग मध्ये मी चांगली ऑफर दिली असते तुम्हाला, पण नॉट 55 वगैरे, पण थोडस तुम्हाला स्ट्रेस करावं लागेल। डी विंग मध्ये 60 पर्यंत दिलं असत सर तुम्हाला। काय म्हटले सर? सर लोकेशन बेस्ड आहे, माय वन टेक्नॉलॉजी आहे आणि मोठा प्रोजेक्ट आहे। पण लोकेशनचा बेनिफिट आहेत ना सर? चालेल, ओके सर, चालेल।